आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहेत। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशभरातल्या 49 मतदारसंघात 695 उमेदवारांचं भवितव्य उद्या ठरणार। महाराष्ट्रात 13 मतदारसंघात मिळून 264 उमेदवार रिंगणात। अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 2021-22 या शैक्षणिक वर्षात 44% वाढ। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीत विजेतेपद। आणि नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर दाखल। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे। सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सामुग्री पोहोचवण्यात आली असून कर्मचारी अधिकारी तैनात आहेत। मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था असून संवेदनशील क्षेत्रात अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। उद्याच्या मतदानानंतर देशभरात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल। 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या मिळून 49 जागांसाठी उद्या मतदान होईल आणि 695 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल। मतदानाचं पवित्र कर्तव्य पार पाडावं असं आवाहन वेगवेगळ्या स्तरांवरून करण्यात येत आहे। विविध क्षेत्रातले मान्यवर समाज माध्यमांवरून मतदान करण्याचं आवाहन करीत आहेत। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही मतदान करण्याचं आवाहन समाज माध्यमातल्या पोस्टद्वारे केलं आहे। अनेक प्रेक्षणीय स्थळांवर मतदानाचं आवाहन करणारे फलक आणि नियॉन साईनची झगमगती अक्षरं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 35 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे। महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात 13 मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। एकंदर 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 24,579 केंद्रांवर मतदान होणार आहे। यासाठी 41,897 बॅलेट युनिट्स, 24,579 कंट्रोल युनिट्स आणि व्हीव्हीपॅटची तसंच मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी वेबकास्टची व्यवस्था करण्यात आली आहे। याआधीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची कमी टक्केवारी पाहता मतदानाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे। मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी, वैद्यकीय सोयी, शौचालय, प्रतीक्षालय यांची सोय करण्यात आली आहे। मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी सुमारे 600 बेस्ट बसची मोफत सेवा देण्यात येणार आहे। मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे। यात रायबरेलीतून काँग्रेस नेते राहुल गांधी, लखनौमधून राजनाथ सिंग, ओमर अब्दुल्ला, चिराग पासवान, स्मृती इराणी, लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य, चिराग पासवान यांचा समावेश आहे। मुंबईतल्या 6 मतदारसंघात उद्या मतदान होणार असून यात अरविंद सावंत, पियुष गोयल, अमोल किर्तीकर, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड आदी उमेदवार नशीब आजमावत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातला प्रचार काल सायंकाळी संपला। आपल्या झंझावती प्रचार दौऱ्यात जास्तीत जास्त मतदारसंघांचा समावेश करून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय दिग्गज प्रयत्नशील होते। उर्वरित टप्प्यातील प्रचारालाही वेग आला आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार असून पुरुलिया, विष्णुपूर आणि खडगपूरमध्ये त्यांच्या सभा होतील। लोकसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा वापर आणि मतदारांना प्रलोभन देण्यासंदर्भात निवडणूक आयोगानं कारवाई सुरू केली आहे। संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत 8,889 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यात 3,958 कोटी रुपये किमतीच्या अंमली पदार्थांचाही समावेश आहे। याची किंमत एकंदर मुद्देमालाच्या 45% आहे। अशा प्रकारांबाबत सतर्क राहण्याची सूचना निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी 8 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 889 उमेदवार रिंगणात आहेत। 58 लोकसभा मतदारसंघासाठी या टप्प्यात मतदान होणार आहे। यासाठी 1,978 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते। छाननीनंतर यातले 900 अर्ज वैध ठरले. दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग राजौरी मतदारसंघातलं मतदान याआधी स्थगित केलं गेलं होतं. या मतदारसंघात 6व्या टप्प्यात मतदान होणार आहे. भाजप आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तुरुंगात टाकून आपल्या समोरचं आव्हान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात येईल आणि पक्षाचे बँक खातेही गोठवण्यात येईल असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. ते आज पक्षाच्या वतीनं भाजपा मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेत बोलत होते. भाजपा मुख्यालयाच्या बाहेर आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुख्यालयातल्या परिसरातली सुरक्षा वाढवण्यात आली होती. या भागात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आंदोलनासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. या भागातल्या रस्त्यांवरची वाहतूक दुपारी 2 वाजेपर्यंत बंद करण्यात आली असून जवळच्या आयटीओ मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्गही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या 2021-22 या शैक्षणिक वर्षात 44% वाढल्याचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. 2014-15 या वर्षात 46 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर 2021-22 या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 66 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रवर्गातल्या विद्यार्थिनींची संख्या 51% वाढली आहे, तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींची संख्या 62.2% आणि अल्पसंख्यक समुदायातल्या विद्यार्थिनींची संख्या 42% वाढली आहे. अमेरिकेने मंगळवारी नेवाडा इथं महत्वाची सब क्रिटिकल अणुचाचणी घेतली. जो बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झालेली ही तिसरी अणुचाचणी आहे. अणुयुद्ध सामुग्री अधिक सुरक्षित आणि प्रभावी होण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. याआधी अमेरिकेनं 1992 साली अणुचाचण्यांवर कायमस्वरूपी बंदी घातली होती. त्यानंतरच्या सरकारांनी मात्र अशा पद्धतीच्या सब क्रिटिकल चाचण्या घेतल्या आहेत. थायलंडमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी चीनच्या चेन बो यंग आणि ल्यू यी यांना 21-15, 21-15 असं पराभूत केलं. या भारतीय जोडीनं काल चीनच्याच लू मिंगचे आणि तंग काई चेई यांचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. भारताच्या विक्रांत मलिकनं पोर्तुगालमध्ये लिस्बन इथं काल झालेल्या भालाफेक स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद पटकावलं. विजेतेपद मिळवण्याच्या तिसऱ्या प्रयत्नात विक्रांतनं 80.3 मीटरवर भाला फेकला. पोर्तुगालमधली ही स्पर्धा जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर स्तरावरची स्पर्धा होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होईल, तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुवाहाटी इथल्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. भारताच्या दक्षिण भागात येत्या 3 दिवसात अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तसंच पुढच्या 5 दिवसात भारताच्या दक्षिण द्वीपकल्पीय भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये येत्या 21 मेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमधल्या पट्टमत्तिट्टा, कोट्टायम आणि इडुक्कू या जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट, तर तिरुअनंतपुरम, कोल्लम, अल्पुझा आणि एर्णाकुलममध्ये ऑरेंज अलर्ट आणि त्रिसूर, पलक्कड, मल्लपुरम, कोझिकोडे आणि वायनाडमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. देशभरातल्या 49 मतदारसंघात 695 उमेदवारांचं भवितव्य उद्या ठरणार. महाराष्ट्रात 13 मतदारसंघात मिळून 264 उमेदवार रिंगणात. अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 2021-22 या शैक्षणिक वर्षात 44% वाढ. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीत विजेतेपद आणि नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.